फाईव्हवर रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये पाऊस काही यायला तयार नाही. राहू काय करावं काय कळत नाही. भयानक परिस्थिती. म्हणजे काल चालत तर एक थेंब सुद्धा आला नाही. म्हणजे फारच तुरळक प्रमाणात पाऊस पडतोय आणि या गोष्टीमुळे सगळेच जण धास्तावले आहेत. एकूणच काल आम्ही जेव्हा गेलो होतो कॉपरेट ऍक्टिव्हिटीसाठी, कॉपरेट हंगामासाठी, तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून सुद्धा गाणं म्हणून पाहिलं की बाबा रे ये आता, ये रे पावसा तुला देतो पैसा. डेफिनेटली या छोट्या छोट्या गोष्टींमुळे काही होत नाही, एक आपली भावना असते मनातली. पण वरुण यज्ञ वगैरे वगैरे बऱ्याच ठिकाणी चाललेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरी झाला. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर लवकरात लवकर पाऊस बरसो, कारण बळीराजा प्रचंड टेन्शनमध्ये आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरी बरसो आणि आपलं धरणसुद्धा भरणं आवश्यक होऊन बसलेलं आहे, कारण यंदा धरणाची पातळी फारच खालावली आहे. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर हुआ है आज पहली बार फ्रॉम सनम रे गाणं येत आहे थोड्या सुळ्यात. विश करा की आज भरपूर धोधो पाऊस होवो. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.